विठ्ठलाचं नामस्मरण, हरिनामाचा गजर म्हणजे भक्ताच्या मनामधला भक्तीचा पाझरच. मानवी विचारांच्या क्षेत्रात तत्वज्ञान हा अतिशय मूलग्राही विषय समजला गेला आहे. जीवितांचं आणि विश्वाचं कोडं सोडवण्याचं ते एक समर्थ साधन आहे. तुकोबा म्हणाले होते, आपुलाची वाद आपणाशी. आपला संवाद आपणाशी चालतो या संतवचनाप्रमाणे भक्त स्वतःलाच प्रश्न विचारतो आणि त्याची उत्तरं शोधतो. मग मी कोण आहे या अवस्थेपासून मी तोच आहे या दिव्य क्षणापर्यंत भक्त हृदयाची असोशी खळाळत प्रकटते आणि हृदय सरोवरावर नाना आनंद तरंग उठतात. अध्यात्म प्रवासाचे दिव्य लेख चितारले जातात. भक्ताच्या हृदयाची ही अवस्था खरोखरच ऐकण्यासारखी आहे.
को हम हे चिमनी वादळ उठले, ओ को हम हे चिमनी वादळ उठले, हंती गा बसले, हंती गा बसले, सो हम एक को हम हे चिमनी वादळ उठले, ओ को हम हे चिमनी वादळ उठले, हंती गा बसले, हंती गा बसले, सोहम एक कोहम हे चिमनी वादळ उठले. जीव ही विठ्ठल, शिव ही विठ्ठल, जीव ही विठ्ठल, शिव ही विठ्ठल, जीवही विठ्ठल, शिवही विठ्ठल, जीवही विठ्ठल, शिवही विठ्ठल, जीवही विठ्ठल, शिवही विठ्ठल. विठ्ठल निखाळ अणुरेणू, विठ्ठल निखाळ अणुरेणू, कोहम हे चिमनी वादळ उठले, हो कोहम हे चिमनी वादळ उठले. विठ्ठल विठ्ठल आकाश, धरती विठ्ठल विठ्ठल आकाश, धरती विठ्ठल विठ्ठल आकाश, विठ्ठल प्रकाश रविशशी, विठ्ठल प्रकाश रविशशी, कोहम हे चिमनी वादळ उठले, हो कोहम हे चिमनी वादळ उठले. विश्विसा माऊन कसा तो अरूप, विश्विसा माऊन, विश्विसा माऊन, विश्विसा माऊन कसा तो अरूप, पाहुवाटे रूप त्याचे आता, पाहुवाटे रूप त्याचे आता, कोहम हे चिमनी वादळ उठले, हो कोहम हे चिमनी वादळ उठले. सगुण रूपात दिसे विश्वंभर, सगुण रूपात दिसे विश्वंभर, आह Badarav utare, badarav utare, badarav.